रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर, रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
एंड वंस अगेन हैप्पी सिंगल्स डे मेरे भाइयों, आज अपुन का दिन है, आज मेरा दिन है, आज तेरा दिन है। अगर तू सिंगल है मत पड़ मिंगल के चक्कर में, हो जाएगा गन चक्कर। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मेरे सारे सिंगल भाइयों, इस सिंगल और बैचलर अक्की की ओर से एक खास पेशकश, एक प्लेज सुनिए।
भारत आमचा देश आहे, या भारतात आमचे खूप भाऊ सिंगल आहेत, त्यांच्यावर आमचे खूप प्रेम आहेत। उशिरा झोपून उशिरा उठणाऱ्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे। सिंगल राहून आळशी राहण्याची सवय अंगी रहावी म्हणून हे सदैव प्रयत्न करतात। मी माझ्या सिंगल भावांचा त्यांनी दिलेल्या पार्टीचा मान ठेवीन, रिलेशन मध्ये असणाऱ्यांचा नेहमी राग करीन। माझे देश आणि या देशाचे सिंगल बांधव यांना गर्लफ्रेंड न मिळण्याच्या दुखात नेहमी सामील राहण्याची मी प्रतिज्ञा करतो। कपड्यांचा ढिगारा आणि खराब भांडी ठेवण्यातच यांचे सौख्य सामावले आहेत। जय सिंगल्स।
रडताय का तुम्ही? रडताय? बरं, मी प्रॉमिस करतो माझ्या सिंगल बांधवांनो, ही प्लेज मी परत वाजवील। हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी होत। मी सिंगल, तुम्ही सिंगल, जय सिंगल आहे नमः, हम है सिंगल सिंघम। जास्त झालंय का? थांबवूया थोडं, रेड एफ एम बजाते रहो।